नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो। केंद्र सरकारान आज 2025-26 वर्षाच्या विपणन हंगामा खातीर रब्बी पिकांच्यो उणे आधारभूत दरो वाडोवपाक मान्यताय दिल्या। माहिती आणि वितरण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे येजमानके खाला जाल्ल्या मंत्रीमंडळाच्या बसकेंत हे विशींचो निर्णय घेतला अशी माहिती प्रसार माध्यमांक दिली। रेपसीड आणि मोहरीच्या उणे आधारभूत दरेंत क्विंटला फाटल्यान चडांत चड 300 रुपया वाड जाल्या, जाल्यार मसुरीची दर 275 रुपया क्विंटला फाटल्यान वाडल्या। हरभरो प्रति क्विंटल 210 रुपया जाल्यार गंव प्रति क्विंटल 150 रुपया वाडल्या। केंद्र सरकारान वाराणसी पंडित दीनदयाल उपाध्याय मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाच्या बांदकामा सयत उत्तर प्रदेशातल्या गंगा न्हंयवेल्या नव्या रेल्वे पुलाच्या बांदकामाक मंजुरी दिल्या। हो बांदकाम प्रकल्प 2642 कोटी रुपया खर्चाचो आसा अशी माहिती मंत्री वैष्णव हांणी दिल्या। त्याचप्रमाण मंत्रीमंडळान केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारका खातीरच्या म्हारगाय भत्त्यात 3% वाढ करपाक मान्यताय दिल्या। म्हारगाय भत्तो वाढिल्ल्यान केंद्र सरकाराच्या 49 लाख कर्मचाऱ्यांक आणि 64 लाखां परस अधिक पेन्शनधारकांक लाव जातलो अशें मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांचे हजेरींत सक्रीय सदस्यता अभियानाचो शुभारंभ केलो। पक्षाचो कार्यकर्तो म्हणून पयलो सक्रीय सदस्य जावपाचो म्हाका अभिमान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मिडियावरवीं केल्ल्या पोस्टांत म्हळां। सक्रीय सदस्यता अभियान हे देशाच्या तळागाळांत भारतीय जनता पक्षाक अधिक घटमूट करतले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रभावी योगदान देशाचे उदरगती खातीर सुनिश्चित करतले अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां। पक्षाचे सक्रीय वांगडी जावपा खातीर एका कार्यकर्त्याक एका बुथाचेर वा विधानसभेच्या सुवातेर 50 वांगड्यांची नोंदणी करची पडटली। त्याचपरी अशे तरेचे कार्यकर्ते मंडळ समिती आणि त्यावरवीची वेंचणूक लढोवपाक पात्र असतले। खेरीज तांकां फुडारांत पक्षा खातीर काम करपाच्यो साबार संधी मेळटल्यो अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां। 3 आफ्रिकन देशाच्या भोंवडेर आशिल्ल्यो राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आयज दुसऱ्या पांवड्यार अल्जेरिया सावन मॉरिटोनियात पावल्यो। त्याआदी अल्जेरियात राष्ट्रपतींक एका खाशेल्या सुवाळ्यात निरोप दिलो। सुवाळ्यात अल्जेरियाच्या पीपल्स डेमोक्रेटीक रिपब्लीकचे प्रधानमंत्री नादिर लारबोई आणि हेर वडील अधिकारी वाटेकार जाल्ले। मॉरिटानियाच्या एका दिसाचे भेटेंत राष्ट्रपती मुर्मू मॉरिटानियाच्या फुडाऱ्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतले, त्याचपरी भारतीय जनसमुदायाकडेन संवाद साधतल्यो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉरिटानियाचे समपदस्थ मोहम्मद औलाद गजवनी हांची भेट घेऊन तांच्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतल्यो आणि मंत्र्या वांगडा शिष्टमंडळ पावण्यावेली बसका घेऊन साभार मुद्द्यांचेर भासाभास करतल्यो। एका सामुदायिक कार्यावळींत वाटेकार जावन राष्ट्रपती मुर्मू थंयच्या जनसमुदायाकडेन संवाद साधतल्यो। उपरांत 3 आफ्रिकन देशांच्या भेटेंतल्या निमण्या पावण्यार त्यो मालावीक भेट दिवपा खातीर भायर सरतल्यो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या स्थापनूक दिसा निमतान तांकां परबी भेटयल्या। आयज देशाच्या रक्षणा खातीर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे समर्पण धाडस आणि ताणी उभारिल्ल्या संकल्पा खातीर देश एनएसजीच्या सगळ्या जवानांक सलाम करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मिडियाच्या पोस्टांत म्हळां। राष्ट्राच्या धोक्यासावन संरक्षण करपा खातीर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांची वचनबद्धताय तोखणाय करपासारखी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां। इतले मजगतीं केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांक तांचे स्थापनूक दिसा निमतान परबी भेटयल्या। एनएसजी सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा ह्या बोधवाक्याक पाळो दीत जियेत आसात अशें मंत्री शाह हांणी सोशल मिडियावेल्या पोस्टांत म्हळां। नॅशनल कॉन्फरन्साचे फुडारी उमर अब्दुल्ला हांणी केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीराचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतलो। उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी आयज श्रीनगरांतल्या शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरांत उमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाक सोपूत दिलो। नॅशनल कॉन्फरन्साचे वडील फुडारी सुरिंदर चौधरी हांणी पालवी मुखेलमंत्री म्हणून जाल्यार सकिना इटू जावेद राणा जावेद दार आणि अपक्ष उमेदवार सतीश शर्मा हांणी मंत्रीपदाचो सोपूत घेतलो। मजगतीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उमर अब्दुल्ला हांकां मुखेलमंत्रीपदाचो सोपूत घेतले उपरांत परबी भेटयल्या आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।